मला सांगा, भल्या नवरेची व्याख्या काय हो? ज्याच्या कामसूपणामुळे बायकोला रामागड्याची जरूर भासत नाही तो? बायकोला सकाळी जाग येते तोवर ज्यानं ब्रेकफास्ट रेडी केलेला असतो तो? कामावरून परत येताना आंबट चेहऱ्याऐवजी जो गुलाबाचं फूल घेऊन पत्नीला सामोरा जातो तो? उगीच तर्क करण्याऐवजी आपण नवरा माझा भला या चित्रपटातल्या नायिकेच्या तोंडचं गीतच ऐकूया कसे?
घरात असला नवरा सदा शिणू कशाला कुणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा सदा शिणू कशाला कुणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा सदा कर उठतो ब्रेकफास्ट तो झटपट करतो, प्रेमाने मग मला उठवतो बिछाण्यात मजा आणून देतो. चहा टोस्ट मस्त आमले कधीतरी करतो हा मेदू वडे. मी शिणू कशाला कुणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा सदा कामाहून घरी उशिरा येतो, गुलाब तरी मज रोज आणतो. जेवण करीतो बशा विसळतो, इस्त्री लॉन्ड्री अन वॅक्युम करीतो. कसे बरे सारे जमते याला हे प्रश्न मला हा नेहमी पडे. मी शिणू कशाला कुणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा सदा तो गाणी गातो. अमिताभची नक्कल करतो, राजेश खन्ना चक्क तो दिसतो. मैत्रिणी माझ्या म्हणती कशा त्या लकी किती तुला असा नवरा मिळे. मी शिणू कशाला कुणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा सदा शिणू कशाला कोणाकडे, रामा शोधू कशाला सांगा गडे, रामा शोधू कशाला सांगा गडे. घरात असला नवरा.